ये माधवा हे पेड घे नव्या ट्रॅक्टरच.
अरे काय सदा लाटरी लागली काय तुला? अरे नवी डेअरी घेतली, गर्दू मजली केलं, नवा ट्रॅक्टर.
अरे समधी भारतीय स्टेट बँकेची कृपा बाबा. अरे त्यांनी दिलेल्या कर्जातून नवी डेअरी टाकली, ती जॅक चालायला लागल्यावर घर बांधायला बी त्यांनीच कर्ज दिलं, आणि आता शेतासाठी ट्रॅक्टरला बी तेच धावून आले बघ.
अरे पण बँकेचं काम म्हणजे लय कटकटीचं असतं ना.
अरे कमीत कमी कागदपत्र या जाऊ, जास्तीत जास्त सूट आणि विशेष म्हणजे हप्ता बी आपल्या सोयीचा असतात ह्या बँकेत.
काय सांगतो, मला करता येईल का असं?
का नाही, चल की माझ्या बरोबर बँकेत घेऊन जातो, तुला तेच सगळं समजावून सांगतील.
हा चल.
भारतीय स्टेट बँक, सामान्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेली एकमेव बँक.
स्टेट बँक, सर्व भारतीयांची बँक, स्टेट बँक.
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या स्टेट बँकेच्या शाखेत त्वरित संपर्क साधा.